नमस्कार, मी आपलाच मिथुन सतीश व्यास बोलतोय. प्रभाग क्रमांक 15 ड मधील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माझे बटन क्रमांक 4 आहे. देशात, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. आता आपल्या प्रभागातही भाजपला संधी दिली तर माननीय मोदीजींनी लाडली बहीणसाठी आणलेल्या सर्व योजना, सन्मान, सुरक्षा आणि विकासाच्या सुविधा थेट आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची असेल. विकास आणि विश्वासासाठी कमळ आणून भाजपला विजय करा.